नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन रशिया आनी युक्रेनात सुरू आशिल्ल्या संघर्षाविशीं चर्चा केली. दोनूय फुडाऱ्यांमदी टॅलिफोनाचेर जाल्ले हे चर्चेत भारत आनी रशियेमदी खासा अधिकार आशिल्ली धोरणात्मक भागीदारी आनीक घटमूट करपा खातीर उपायांचेर चर्चा जाली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडियावेल्या एका पोस्टात म्हळां. द्विपक्षीय संबंध घटमूट करपा वांगडाच हालींच आपल्या युक्रेन भोंवडेविशी लेगीत पुतीन हांचे कडेन आपले अणभव मांडिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हळां. प्रधानमंत्र्यांनी रशिया आनी युक्रेनामदी सुरू आशिल्ल्या संघर्षांचेर शांतीकायेन तोडगो काडपा खातीर भारताचे वचनबद्धतेचेर परत एक फावट उजवाड घातलो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी G20च्या ब्राझीलाचे अध्यक्षते खातीर भारत पुराय समर्थन दितलो अशें परत एक फावट सांगलां. आयज नवी दिल्लींत भारत ब्राझील जोड आयोगाचे 9वे बसकेच्या सुरवातीकूच संबोधित करतना डॉ जयशंकर हांणी न्यायपूर्ण विश्व आनी शाश्वत पृथ्वी निर्माण करपाच्या संकल्पनेचेर केंद्रीत आशिल्ल्या ब्राझीलाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची तोखणाय केली. भारत आनी ब्राझीलाची 2006 सावन सुरू आशिल्ली म्हत्वाची भागीदारी फाटल्या कांय वर्सांनी वेगवेगळ्या क्षेत्रांनी पाविल्ल्याचे तांणी सांगले. ब्राझीला वांगडा भारताचे द्विपक्षीय संबंध संरक्षण, अंतराळ, वेपार, सायबर सुरक्षा आनी गुंतवणुकी सयत वेगवेगळ्या मळांचेर घटमूट जाल्ल्याचे डॉ जयशंकर हांणी म्हळां. डॉ जयशंकर आनी ब्राझीलाचे विदेश मंत्री मौरो वाईयेरा हांणी 9व्या भारत ब्राझील जोड आयोगाचे फुडारपण केले. सध्या ब्राझील G20ची अध्यक्षता करता. ह्या वर्सा 18 आनी 19 नोव्हेंबराक G20 शिखर परिषद रियो द जिनेरोत आयोजित केल्या. विस्की वेवसायिकांचे सुरक्षे खातीर तशेंच कामांच्या थळावेली परिस्थिती हे विशीं सर्वोच्च न्यायालयान स्थापन केल्ल्या राष्ट्रीय कृती दळाची पयली बसका आयज नवी दिल्लीत जाली. हे बसकेचे फुडारपण मंत्रीमंडळाच्या सचिवांनी केले. बसकेत घर सचीव, भलायकी सचीव तशेंच हेर वांगडी हाजीर आशिल्ले. हे बसकेत वांगड्यांनी केल्ल्या सुचोवण्यांचेर आनी वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा जाली. केंद्रीय भलायकी मंत्रालयान आपल्या संकेतथळाचेर राष्ट्रीय कृती दळाक करपाच्या सुचोवण्याविशीं सजेशन्स टू NTF ह्या माताळ्याखाला राष्ट्रीय पोर्टल सुरू केला. हातूंतल्यान देशभरातल्या वेगवेगळ्या भागधारकांकडल्यान आनी एखाद्या व्यक्तीन सुचोवण्यो करूं येता. आता मेरेन 300 ते 400 सुचोवण्यो आयल्यात. ही बसका फाल्यां व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमातल्यान जातली. हातूंत राज्यांचे मुखेल सचीव आनी पुलीस महासंचालक वांटेकार जातले. ही बसकेची केंद्रीय भलायकी सचीव आनी केंद्रीय घर सचीव सह अध्यक्षता करतले. विदेश वेव्हार मंत्रालयाचे एक उंचेल्या थरावेले प्रतिनिधीमंडळ मालदिवात केलां. हे प्रतिनिधीमंडळ द्वीप समूहाच्या उदरगत सहयोग येवजण्यांचे प्रगतीचे समीक्षे खातीर केला. खासा सचीव आनी अर्थिक सल्लागार अनुराग अग्रवाल हांच्या फुडारपणाखालचे प्रतिनिधीमंडळान मालदिवाच्या मंत्र्यांवांगडा आनी सरकारातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांवांगडा चर्चा केली. ह्या प्रतिनिधीमंडळान थळांक भेट दिवन भारतीय येवजण्यांचे प्रगतीविशीं समीक्षा केली. हे प्रतिनिधीमंडळ फाल्यां मेरेन मालदिवात आसा. जम्मू काश्मीराचे विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यावेल्या मतदानाखातीरची अर्ज भरपाची प्रक्रिया आयज सांजे सोपली. 6 जिल्ह्यातल्या 24 जाग्यांखातीर पहिल्या पांवड्यावेली वेंचणूक 18 सप्टेंबराक जातली. फाल्यां अर्जांची छाननी जातली. 30 ऑगस्ट मेरेन अर्ज फाटीं घेवपा खातीरची मुजत आसा. दुसऱ्या पांवड्यावेले मतदान 25 सप्टेंबराक आनी तिसऱ्या पांवड्यावेले मतदान 1 ऑक्टोबराक जातले. 4 ऑक्टोबराक निकाल जाहीर करतले. केंद्रशासित प्रदेशांत 90 विधानसभा जाग्यांखातीर 74 सर्वसामान्य वर्गांखातीर जागे आसात. 7 जागे अनुसूचित जातींच्या उमेदवारांखातीर जाल्यार 9 जागे अनुसूचित जमातींच्या उमेदवारांखातीर राखीव आसात. पुलीस संशोधन आनी उदरगत विभागाच्या 54व्या थापणूक दिसाच्या सुवाळ्यांत केंद्रीय घरमंत्री अमित शहा फाल्यां नवी दिल्लीत वांटेकार जातले. ह्या वेळार डॉ आनंद स्वरूप गुप्ता यादस्तीक व्याख्यानमाळेंत नवे फौज कायदे, नागरीक केंद्रीत उदरगत ह्या विशयांचेर केंद्रीय मंत्री व्याख्यान दितले. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपतां.